इतर क्रमांक 33. जर आम्ही पाप करतो. येशूने एका जवानाची गोष्ट सांगितली ज्यानं घरदार सोडलं होतं. वाईट पोराच्या संग राहून पार बिघडून गेला होता. खूप दूर घरापासून निघून गेला होता. बुऱ्या सवयी त्याला लागल्या होत्या. त्यानं व्यभिचार केला. बापापासून आणला हुवा सर्व पैसा त्यानं उळवून टाकला. फार मोठं पाप त्यानं केलं होतं. भुका भागा, पैसा पाणी नाही, पोटाले अन्न नाही, भिकारी बनला. आपल्या करणेचा त्याले पोच्छताप झाला. आणि माफी मागायले आपल्या बापाच्या घरी पलट आला. त्याचा बाप त्याच्यावर खूप प्रेम करत होता. बापानं आपल्या पश्चतापी पोराले पोटाशी धरलं आणि त्याले घरात घेतलं. हे खता आम्हाला हे सांगते, आम्ही पाप केलं तर आम्ही त्याबाबत दुःख केलं पाहिजे आणि पापाच्या रस्त्यातून पश्चताप करून पलटलं पाहिजे. काय आपलं असं कोणतं पाप आहे? देवाची सेवा करायला आम्हाला अडथळा करते. ज्या प्रेमाने तो जवान पोरगा आपल्या बापाकडे पलट आला, तसं तुम्ही पण देवाकडे पलट देऊन माफी मागून घ्या.